आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 52% मतदान. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांचे अर्ज दाखल. गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 7 नक्षली ठार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान आज शांततेत पार पडलं. राज्यात आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत सुमारे 52.2% मतदान झालं. सिंधुदुर्गमध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत 50.10% इतकं मतदान झालं. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 8 तालुक्यातील 110 गणांसाठी 50% मतदान झालं. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी 51.47% मतदान झालं. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान वाळवा तालुक्यात तर सर्वात कमी कवठे महांकाळ तालुक्यात झालं. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 47.66% मतदान झालं. सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी 51%. परभणी जिल्ह्यात 55.71% मतदान झालं. परभणी जिल्ह्यात पाथरी इथं गुलशन नगर मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 50% मतदान झालं. रत्नागिरीत 47.38% मतदान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात 58.81% मतदान झालं. पुण्यात 51% तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 51.52% मतदान झालं. रायगड जिल्ह्यात 57.77% मतदान झालं. राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात मान्यवरांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काटेवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात भरणेवाडी इथं तर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद इथं. मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वरवडे इथं मतदान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी बारामती इथं मतदान केलं. आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी बाबळगाव इथं मतदानाचा हक्क बजावला. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी इथं, आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार शिरशी इथं, आमदार संजय बनसोडे यांनी मलकापूर इथं मतदान केलं. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या पदमाळे गावात तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्ह्यात बावडा इथं मतदानाचा हक्क बजावला. मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात पाली इथं तर खासदार ओम राजे निंबाळकर यांनी धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला. आमदार मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात बोर्डी इथं मतदान केलं. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या रितू तावडे, उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांनी आज उमेदवारी अर्ज भरले. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या तर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला अधिक जागा असल्यानं या उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे. शिवसेनेचे संजय घाडी 15 महिने उपमहापौर म्हणून काम करतील. शिवसेना आपल्या 4 नगरसेवकांना उपमहापौरपदाचा कार्यकाळ विभागून देणार असल्याचं शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन खालिद यांची तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद निहाल अहमद यांची निवड झाली. या दोघींनाही प्रत्येकी 43 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या लता घोडके आणि निलेश काकडे यांना प्रत्येकी 18 मतं मिळाली. MIMIM आणि भाजपाचे नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. नांदेड महानगरपालिकेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. इथे भाजपा शिवसेना युती, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि MIM अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी महानगरपालिकेत विशेष सभा होईल. भविष्यात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपूरमध्ये सुरू असलेल्या ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवात आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य सरकारनं अनेक धोरणं आखली असून भविष्यातील गरजा बदल आणि आव्हानं लक्षात घेऊन येत्या 2-3 महिन्यात विविध क्षेत्रात भविष्यासाठी सज्ज असणारी धोरणं आणली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या महोत्सवात आज सुमारे 10,831 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागारांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सहकारातून समृद्धी हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्षमतेनं सहकार क्षेत्रात काम करावं असं आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं. ते आज पुण्यात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 31व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रातल्या विश्वविद्यालयाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
देश में पहली बार सहकारिता क्षेत्र के लिए नया विश्वविद्यालय की स्थापना हुई गुजरात के इरमा के प्रीमाइसेस में. ये नया हमारा विश्वविद्यालय अभी शुरू हो गया और वर्ष 2025 के अप्रैल में संसद के दोनों सदनों में त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक पास हुआ और सहकारी क्षेत्र में पहला विश्वविद्यालय की स्थापना हुई. ये बहुत ही ऐतिहासिक और क्रांतिकारी निर्णय था जो हमारे प्रधानमंत्री जी और अमित भाई के नेतृत्व में हुआ.
विद्यार्थ्यांनी सहकारी संस्थांमध्ये व्यावसायिकता आणि आधुनिक व्यवस्थापन कौशल्य आणली पाहिजे असं मोहोळ म्हणाले. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी तसंच कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 7 नक्षली मारले गेले असून या भागात आता केवळ 7 नक्षली शिल्लक राहिल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. या परिसरात 3 दिवस शोध मोहीम सुरू होती. यावेळी सुरक्षा दलांबरोबर नक्षलींची चकमक झाली. यात नक्षलींच्या कंपनी क्रमांक 10 प्रमुख प्रभाकर आणि कंपनी क्रमांक 5 कमांडर पागू मोड्याम यांच्यासह 7 जण मारले गेले. या 7 जणांवर मिळून 200 गुन्हे दाखल होते तसंच 71 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 31 मार्चपर्यंत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल असा विश्वास निलोत्पल यांनी व्यक्त केला आहे. शिल्लक राहिलेल्या नक्षलींपैकी 2 जण गडचिरोलीमध्ये असून 5 जण छत्तीसगड राज्यात वास्तव्याला असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांना आणि कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार कवयित्री योगिनी सातारकर पांडे यांना जाहीर झाला आहे. रोख 11,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 27 फेब्रुवारीला कविता दिनानिमित्त नांदेड इथं आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली आहे. क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेचा तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आता खेळला जात आहे. या सामन्यात अमेरिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्याआधी वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं स्कॉटलंडवर 35 धावांनी विजय मिळवला तर स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँड्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 52% मतदान. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांचे अर्ज दाखल. गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 7 नक्षली ठार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.